ट्रेडमार्क अर्थात व्यापारचिन्ह भाग तिसरा. ट्रेडमार्क हा रजिस्ट्रेशन करण्यास पात्र कसा होतो ते पाहूया. कोणताही ट्रेडमार्क जेव्हा व्यापारात वापरला जातो किंवा तो वापरण्यासाठी आधी त्याचे रजिस्ट्रेशन करून मग तो वापरता येतो, पण ट्रेडमार्क याविषयी माहिती व्यापाऱ्याला नसेल आणि अनेक वर्षांपासून एकाच नावाने व्यापार चालू असेल तर तो ट्रेडमार्क किती वर्ष जुना आहे, त्यासाठी मार्कचा उपयोग बिलांवर जाहिरातींवर केलेला असेल तर ते डॉक्युमेंट्स वापरून आपण त्याचा यूजर स्ट्रॉंग करून तो मार्क रजिस्ट्रेशनसाठी दाखल करता येतो. हे ट्रेडमार्कचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन होते व त्याचे वर्गीकरण केले जाते. साधारण त्याचे वर्गीकरण क्लासमध्ये केले जाते. त्याचे वर्गीकरण WIPO क्लासिफिकेशनच्या वर्ल्ड वाईड मान्यता असलेल्या क्लासिफिकेशनच्या माध्यमातून करता येते. त्यातील मार्क हे स्पेसिफिक क्लासेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बेस्ड ऑन स्कोप अँड इंटेंट ऑफ यूज या क्लासिफिकेशनमुळे एक स्ट्रक्चर्ड फ्रेमवर्क करता येते जेथे एखाद्या मार्कला प्रोटेक्शन मिळते. मूलतः मार्कचे रजिस्ट्रेशन हे प्रॉडक्ट मार्क, सर्व्हिस मार्क, कलेक्टिव्ह मार्क, सर्टिफिकेशन मार्क, शेप मार्क, साऊंड मार्क अँड पॅटर्न मार्क असे केले जाते. ट्रेडमार्क हा अमूर्त, इनटँजिबल म्हणजे वर्णन करण्यास, समजण्यास किंवा मोजण्यास अवघड अशी मत्ता पुंजी आहे. ट्रेडमार्क हे दोन कॅटेगरीजमध्ये असतात, एक जे रजिस्टर्ड आहेत आणि दुसरे अनरजिस्टर्ड. दोन्ही प्रकारचे मार्क हे कायद्याने सुरक्षित आहेत. रजिस्टर्ड मार्कला जास्ती ब्रॉड प्रोटेक्शन मिळण्याचा आनंद उपभोगता येतो. ट्रेडमार्कचे ॲप्लिकेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येते. ते ॲप्लिकेशन फाईल केल्याच्या दिवसापासून मार्कला प्रोटेक्शन मिळते आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तिथे रजिस्टर्ड ट्रेडमार्कचे चिन्ह लावता येते. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचे फायदे खाली नमूद केले आहेत. एक, एक्सक्लुझिव्ह युसेज राईट्स. दोन, बिल्ड्स गुडविल. तीन, डिफरन्शिएट प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस. चार, एन्श्युअर प्रॉडक्ट क्वालिटी. पाच, हेल्प्स इन द क्रिएशन ऑफ ॲसेट. सहा, युसेज ऑफ रजिस्टर्ड सिम्बॉल. सात, प्रोटेक्शन अगेन्स्ट इन्फ्रिंजमेंट. आठ, प्रोटेक्शन फॉर 10 years अँड देन कॅन बी रिन्यूड फर्दर. पुढील लेखात ट्रेडमार्क आपण पाहूया. ट्रेडमार्क अर्थात व्यापारचिन्ह हा लेख लिहिला होता ॲडव्होकेट अनघा देवळणकर पुणे यांनी.